आकाशवाणी मुंबई नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 26-11 दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातला आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती. भगवान महावीर जयंतीनिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना. 26-11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा याचं भारताकडे प्रत्यार्पण झाल्याचं राष्ट्रीय तपास संस्थेनं सांगितलं. 2009 पासून तो अमेरिकेत अटकेत होता. राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक राणाला घेऊन आज नवी दिल्लीत पोहोचलं. या कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी राणाने सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब केला होता. अमेरिकी न्यायव्यवस्थेनं हे प्रत्यार्पण रोखायला नकार दिल्यानंतर आज शेवटी त्याचं प्रत्यार्पण पूर्ण झालं. या प्रकरणी सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी केंद्र सरकारनं नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली आहे. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाविषयी देशभरातून व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया आता आपण ऐकूया.
राणा याचं प्रत्यार्पण हे केंद्र सरकारच्या राजनैतिक प्रयत्नांचं मोठं यश असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पियुष गोयल यांनी दिली आहे. देशाकडे वाईट नजरेनं पाहणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा निर्धार होता. ज्याने भारताच्या भूमीवर हल्ला केला त्याला इथल्या कायद्यानुसार आपण शिक्षा करू शकतो असं गोयल म्हणाले. तहव्वूर राणाला भारतात आणणं ही आनंदाची गोष्ट असून त्याला फाशीची शिक्षा दिली जावी अशी अपेक्षा अशोकचक्र विजेते पोलीस कर्मचारी शहीद तुकाराम ओंबळे यांचे भाऊ एकनाथ ओंबळे यांनी व्यक्त केली. कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असंही ते म्हणाले. तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण हा भारतासाठी मोठा विजय असल्याचं शिवसेना नेत्या शयना यांनी म्हणाल्या. राणाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली.
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणामुळे 26-11 मुंबई हल्ल्याचा पाकिस्तानशी असणारा संबंध उलगडायला मदत होणार आहे. या हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे. मात्र राणावरील खटल्यामुळे या कटाचा उलगडा होणार आहे. या प्रकरणाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
तहव्वूर राणा याला 26-11 मुंबई हल्ला प्रकरणी 2009 मध्ये अमेरिकेत अटक झाली होती. या हल्ल्यासाठी त्याने मदत पुरवल्याचं अमेरिकन न्यायालयात सिद्ध झालं आहे. या हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडली याला मदत केल्याचा त्याच्यावर ठपका आहे. राणाला 2013 मध्ये 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. राणा आणि डेव्हिड हेडली यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात खटला चालवला गेला. तसंच त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताकडून केली जात होती. 2023 मध्ये अमेरिकेनं या प्रत्यार्पणाला मान्यता दिली होती. ही प्रक्रिया पूर्ण होऊन आज तहव्वूर राणा याचं प्रत्यार्पण भारताकडे झालं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी कौस्तुभ पटाईसह मी राजेश शिरभाते.
भारत आणि अमेरिका यांच्यातल्या प्रत्यार्पण कराराची माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1962 प्रत्यार्पण कायद्यानुसार भारत आणि अमेरिका यांच्यात 1997 प्रत्यार्पणाचा करार झाला होता. तत्कालीन प्रधानमंत्री इंद्रकुमार गुजराल यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमधले परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री सलीम शेरवानी आणि अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री स्ट्रोब टॅल्बॉट यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती. गुन्हेगाराला 1 वर्षाची किंवा अधिकची शिक्षा झालेली असेल तर प्रत्यार्पणाचा कायदा लागू होतो. मात्र राजकीय गुन्ह्यांसाठी हा कायदा लागू होत नाही. या कायद्यान्वये एका देशाला हवा असलेला गुन्हेगार दुसऱ्या देशात असेल तर त्याला तिथेही फरार किंवा गुन्हेगार मानलं जातं. तसंच ज्या देशात त्याने गुन्हा केला आहे त्या देशात आणून इथल्या कायद्यानुसार खटला चालवला जाऊ शकतो. याआधी या कायद्यानुसार पंजाबचे मुख्यमंत्री प्रतापसिंग कैरो यांच्या हत्येतला आरोपी सुच्चा बस्सी आणि 1993 मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी अबू सालेम यांचं प्रत्यार्पण भारताकडे झालं होतं. आकाशवाणी बातम्यांसाठी कौस्तुभ पटाईसह मी अंकिता आपटे.
नाशिकमधल्या एका व्यावसायिकाचं अपहरण आणि खंडणी प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. अपहरण करणाऱ्या दोघांकडून 2,88,000 रुपये रोख आणि मोबाईल फोन असा एकूण 3,08,000 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. गोंदिया इथून सुटणाऱ्या बरौनी एक्सप्रेसमध्ये चांदीच्या दागिन्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या 2 प्रवाशांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 10 किलो 368 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. या दागिन्यांसंदर्भात चौकशी केली असता कोणतीही वैध कागदपत्रे आढळून आली नसल्यानं ही कारवाई केली. राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते एसटी महामंडळाचे 26वे अध्यक्ष आहेत. एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवाशांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं सरनाईक यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई AIR न्यूज या YouTube वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महावीर जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत महावीर जयंतीनिमित्त भारत जैन महामंडळ या संस्थेतर्फे महावीर स्वामी जन्मकल्याणक या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज्यपाल CP राधाकृष्णन उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते भारत जैन महामंडळ संस्थेच्या 125व्या वर्धापन दिनानिमित्त काढलेला जैन जगत विशेषांक प्रकाशित करण्यात आला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी अहिंसेचा पुरस्कार करताना दुष्ट प्रवृत्तींना शासन करणे देखील महत्वाचे असते असे यावेळी सांगितले. यावेळी आचार्य नयपद्मसागर यांनी मुंबईतील 1500 सार्वजनिक शाळांना नवसंजीवनी देऊन तेथील लाखो गरीब मुलांना मोफत भोजन, शिक्षण, कौशल्य शिक्षण व संस्कार देण्याचा संकल्प सोडला. पुण्यात आज सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्री जैन सामुदायिक उत्सव समितीनं मिरवणुकीचं आयोजन केलं होतं. नाशिकमध्ये महावीर जयंतीनिमित्त नाशिक रोड सिडको या परिसरात मिरवणुका काढण्यात आल्या. नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या सप्तशृंगगडावर आज चैत्रोत्सवानिमित्त जवळपास 2 लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली. त्यामुळे प्रशासनाचं नियोजन कोलमडलं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर गर्दीचं नियोजन करण्यात आलं असून चेंगराचेंगरी झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र ज्योतिबागडावर चैत्र यात्रेसाठी भाविक दाखल होत आहेत. शनिवारी या यात्रेचा मुख्य दिवस असून कालपासूनच हजारो भाविक उंचच उंच सासन काठ्या घेऊन ज्योतिबाचा गड चढत आहेत. भाविकांसाठी रत्नागिरी डोंगर गायमुख परिसरात 13 एप्रिल पर्यंत मोफत अन्नछत्र चालवण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली आहे. वेव्स 2025 अंतर्गत येणाऱ्या इनोव्हेट टू एज्युकेट हँडहेल्ड डिव्हाइस डिझाईन चॅलेंज स्पर्धेच्या 10 विजेत्यांची घोषणा इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटीनं केली आहे. यात कर्नाटक पर्व, विद्यार्थी, टेक टायटन्स, प्रोटोमाइंड्स, एपेक्स अचीवर्स, सायन्स वर्स, V20 वॉरियर्स, किडी मैत्री, ई ग्रुट्स या विजेत्यांचा समावेश आहे. मुलांसाठी स्मार्ट लर्निंग टॅबची निर्मिती, स्मार्ट लिखाणासाठी उपकरण तयार करणं, कोड्यांच्या माध्यमातून गणितं सोडवणं अशा प्रकारच्या विविध उपकरणांच्या निर्मितीसाठी या 10 विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. हे विजेते येत्या 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्सच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत. IPL क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळुरूच्या M Chinnaswamy स्टेडियमवर सामना होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7:30 सुरुवात होईल. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा आता रंगतदार होते आहे. गुणतालिकेत गुजरात टायटन्सचा संघ 5 पैकी 4 सामने जिंकून 8 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर त्याखालोखाल 3 पैकी 3 सामने जिंकून 6 गुण पटकावलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं होतं. येत्या काही दिवसात कोकण मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात उर्वरित ठिकाणी हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातला आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती. भगवान महावीर जयंतीनिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि IPL आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.